ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೆಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠ್ಠ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ. ಓಂ ತತ್ಸತ್ ಇತಿ ನಿರ್ದೇಶೋ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ತ್ರಿವಿಧ ಸ್ಮೃತಃ ಬ್ರಾಹ್ಮಣಾ ಸ್ತೇನ ವೇದಾಶ್ಚ ಯಜ್ಞಾಶ್ಚ ವಿಹಿತಾ ಪುರಾಃ. ತಸ್ಮಾತ್ ಓಂ ಇತಿ ಉದಾಹೃತ್ಯ ಯಜ್ಞ ದಾನ ತಪಃ ಕ್ರಿಯಾಃ ಪ್ರವರ್ತಂತೆ ವಿಧಾನೋಕ್ತಾ ಸತತಂ ಬ್ರಹ್ಮವಾದಿನಾಂ. 17ವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಏಕ ಮಹತ್ವಾಚಾ ಅಧಿಕರಣ ಅತ ಆಪಣ ಸುರು ಕರಣಾರ ಹೋತ. सतराव्या अध्यायामध्ये जो ब्रह्मवादीन आहे, ब्रह्माला जाणणारा आहे, तो नामाचा विनियोग कसा करतो याचं वर्णन आलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की ओम तत्सत इति निर्देशो. ओम तत्सत अशा प्रकारे तो निर्देश आहे. ब्रह्मणः त्रिविध स्मृतः, तीन प्रकारे ब्रह्माचा निर्देश केला जातो. तो ओम तत् सत् या तीन शब्दांनी केला जातो. ब्रह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुराः. या निर्देशाच्या योगानी ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारे, यज्ञ वेद आणि यज्ञ हे निर्माण झाले, हे पूर्वीच उत्पन्न झालेले आहेत. तस्मात ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम् ब्रह्मवादिनाम. म्हणून जे ब्रह्मवेत्ते आहेत, ब्रह्म जाणणारे आहेत, ते ओम इति उदाहृत्य ओमचा उच्चार करून यज्ञ दान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता. यज्ञ दान तप करण्यासाठी म्हणून, यज्ञ दान तप इत्यादी कर्म करण्यासाठी प्रवृत्त होताना ओमचा उच्चार करूनच जे ब्रह्मवेत्ते आहेत ते सुरुवात करतात, असा या श्लोकांचा अर्थ आहे. हे 23-24 असे दोन श्लोक महत्वाचे श्लोक. आणि मग ओम तत् सत् या तीन शब्दांचा विनियोग भगवंतांनी सांगितला. ओमचा अर्थ काय, तत्चा अर्थ काय, सत्चा अर्थ काय, या संबंधीचा खुलासा उलगडा पुढच्या काही श्लोकांमध्ये म्हणजे 25, 26 आणि 27 या तीन श्लोकांमध्ये भगवंतांनी केला. भगवद्गीतेची जी मुख्य अधिकरणं समजली जातात त्याच्यातलं हे अत्यंत महत्वाचं असं शेवटचं अधिकरण आहे. 17 अध्यायामध्ये भगवद्गीता सांगून पूर्ण झाली. 18वा अध्याय हा कलशाध्याय म्हणून समजला गेलेला अध्याय आहे. हे जे 17 अध्याय आहेत, हे 17 अध्याय आले कसे हे समजून घेणं अतिशय रोचक असं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाहा, युद्धाला प्रवृत्त झालेले उत्साहाने युद्धा करता आलेले असे मामकाहा पांडवाहा चैव माझे आणि त्या पंडूचे, म्हणजे माझा जो बंधू आहे त्याचे मुलगे काय करते झाले। इथपासून भगवद्गीतेला सुरुवात झाली। धृतराष्ट्राच्या वचनाने भगवद्गीतेला सुरुवात झाली। जो तमामध्ये पूर्णपणाने बुडून गेलेला आहे अशा पुरुषाच्या एका प्रश्नार्थक उद्गारावरून भगवद्गीतेची सुरुवात झाली। आणि यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयः भूतिः ध्रुवा नीतिः मती मम। त्या धृतराष्ट्राशी बोलणारा दुसरा जो पुरुष होता, धृतराष्ट्राकरता म्हणून जे महाभारत युद्ध झालं कालीन, तर त्या युद्धाचा वृत्तांत सांगण्यासाठी म्हणून व्यासांनी आपला जो शिष्य नेमलेला होता संजय, त्याच्या उद्गाराने भगवद्गीतेचा शेवट होतो। अत्यंत अज्ञानाने भरलेला किंवा मूर्तिमंत अज्ञान म्हणून ज्याचं वर्णन करता येईल अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून या भगवद्गीतेला सुरुवात झाली आणि त्याचा शेवट ज्ञानी पुरुषांची सहज दशा ज्यांनी प्राप्त केलेली आहे, सत्वगुणाचा सहज भाव ज्याच्या ठिकाणी उत्कर्षाला आलेला आहे आणि स्थिर झालेला आहे, सहज भाव ज्याच्या ठिकाणी वास करून आहे अशा स्थिर बुद्धी युक्त अशा पुरुषाकडून संजयाकडून या भगवद्गीतेचा शेवट झालेला आहे। अर्जुनाचा विषाद हा पहिला योग आहे। अर्जुनाला दुःख झालं, अर्जुनानी युद्धाला प्रेरित होऊन आलेल्या अशा अर्जुनानी कैर्मया सह योद्धव्यम, माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी म्हणून कोण कोण आलेले आहेत त्यांना एकदा पाहून तर घेतो असं सांगून भगवंतांना दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर अशा प्रकारे आज्ञा केली। कारण योद्ध्याच्या भूमिकेमध्ये होता आणि भगवंत सारथ्याच्या भूमिकेमध्ये होते। विश्वास होता, मित्र होता, सखा होता, आपलं हित चिंतिणारा आहे याची पक्की खात्री होती। अनेक प्रसंगी मदत केलेली होती, नातेवाईक होता, आपल्यापेक्षा थोडासा अधिक थोडासा जास्त सामर्थ्यशाली, पण आपल्याच कुळातला राजघराण्यातला असं एक प्रकारचं बरोबरीचंही नातं होतं आणि आदराचं देखील नातं होतं। दोन सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा करण्यासाठी म्हणून, म्हणजे आपली बाजू सोडून पुरेसं पुढे जाणं आणि त्यांचे कोण कोण माझ्याशी लढायला उत्सुक आहेत त्यांचे एकदा चेहरे तरी पाहून घेतो असं म्हणण्यामध्ये देखील फार मोठं धैर्य आहे, धाडस आहे। आपली बाजू सोडून मधोमध जाऊन उभं राहणं आणि जे लढायला आलेले आहेत त्यांच्या डोळ्यात पाहणं याला देखील एक धैर्य लागतं। पण तिथं जे चित्र त्यांनी पाहिलं त्यामुळं तो गडबडून गेला। अज्ञातवास संपल्यानंतर, म्हणजे अज्ञातवासाची जी वर्ष होती 13 वर्ष अज्ञातवास, 13 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास या 14 वर्षांमध्ये आणि तिथून आल्यानंतर जी तडजोडीची बोलणी सुरू झाली त्या सर्व काळामध्ये म्हणजे जवळपास 15-16 वर्ष उलटून गेलेली होती, ज्यांनी आपल्यावर अत्यंत प्रेम केलं असे भीष्माचार्य समोर पाहिले, आपल्या विरुद्ध लढण्यासाठी उभे आहेत असे. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज विधला, तया उपकारा काय आभारैला वधितया ते. द्रोणाचार्य दिसले 15-16 वर्षांनी, ज्यांचे आपण सर्वात लाडके शिष्य होतो असे, ज्यांच्यामुळे हा सर्व धनुर्वेद आपल्याला समजला, आपण पारंगत झालो. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे, असे उद्गार तो काढायला लागला. इतक्या वर्षांनी या मंडळींना पाहिलेलं होतं आणि कित्येकांना तर प्रथम पाहिलेलं होतं युद्धभूमीवर. जसा याचा मुलगा अभिमन्यू, त्यांनी प्रथम पाहिलेला होता, त्यांना माहीत नव्हता तो मुलगा. तसं दुर्योधनाची दुःशासनाची मुलं देखील माहीत नव्हती काही, पण जी युद्धाकरता आलेली होती, ज्यांच्या मिशा कोवळ्या होत्या जेमतेम अशांना आपण मारणार याची जाणीव निर्माण झाली. युद्ध त्याला नवीन नव्हतं, त्यांनी घोर कर्कश अशी युद्ध अनेक वेळेला केलेली होती. युद्धाला घाबरणारा तो नव्हता आणि त्याचं युद्ध कौशल्य देखील विलक्षण होतं. महाभारतात अशी वर्णन आहे की एका वेळेला 5-5, 10-10 बाण काढून आपल्या प्रत्यंचेला अर्जुन जोडत असे आणि वेगळ्या वेगळ्या दिशेला एकाच वेळेला सोडत असे. युद्ध निपुण होता. महारथी म्हणजे एका वेळेला 10,000 लोकांशी लढू शकतो तो, अशी व्याख्या त्यावेळेला होती. अशा प्रकारचा तो महारथी होता, पण महारथ्यांमध्ये देखील तो सामर्थ्यशाली होता. त्यांनी युद्धामध्ये शंकरांशी देखील 2 हात केलेले होते. तुवा संग्रामी हरू जिंतीला, जिंकला याचा अर्थ शंकरांना प्रसन्न केलं. शंकरांना जिंकला असा अर्थ नाही, पण शंकरांना प्रसन्न केलं युद्ध करून. निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा दिला गंधर्वासी, गंधर्वांचा देखील पराभव केलेला होता. एवढंच नव्हे तर अर्जुनाने दिव्य अशी शस्त्र आणि अस्त्र स्वर्गामध्ये जाऊन शिकून आलेला होता, ज्याचं ज्ञान क्वचितच कोणाला होतं भीष्मांसारख्यांना, अशा प्रकारची अगाध अस्त्र तो शिकून आलेला होता. तरी देखील तो गडबडून गेला आणि इतक्या मोठ्या सैन्यासह त्यांचंही सैन्य काही कमी नव्हतं. जरी दुर्योधन नंतर त्यांच्या सैन्याला कमी आहे असं म्हणाला, तरी देखील एका मोठ्या दळभारासह तो युद्धाला होता. त्याचे उर्वरित 4 भाऊ त्याच्याबरोबर युद्धाला होते. हेच 4 भाऊ तटस्थपणाने पाहत असताना अर्जुन आणि भीम या दोघांनी मिळून द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला या सर्वांचा पराभव केलेला होता, त्याला युद्ध नवीन नव्हतं. उत्तर गोग्रहणाच्या प्रसंगी त्यांनी एकट्याने दुर्योधन, दुःशासन, कर्ण, जयद्रथ या सगळ्या मंडळींना पराभूत केलेलं होतं, तरी देखील तो गडबडून गेला. त्याच्या ठिकाणी एक प्रकारचा स्नेह निर्माण झाला, कारण त्या युद्धांच्या वेळेला यांना मारून टाकण्याची त्याची भूमिका नव्हती, केवळ परास्त करण्याची, पराभूत करण्याची भूमिका होती. पण आता त्यांना मारण्यासाठीच तो उभा होता. आणि अशा वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये एक विषाद निर्माण झाला, एक मोह निर्माण झाला. त्या मोहापोटी त्याच्या सर्वांगाला कंप फुटला, तळ पाय तळ हात घामानी भरून गेले. त्याचं मोठं दैवी असं त्याला मिळालेलं जे गांडीव धनुष्य होतं ते हातातून गळून पडेल की काय असं वाटेल इतका कंप सुटला. भगवंतांनी त्याला सांगून पाहिलं की क्लैब्यम मास्मदम पार्थ नई तत्व ह्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. क्षुद्र असं हे हृदय दौर्बल्य टाकून क्षत्रिय जर युद्धाच्या वेळेला गडबडला तर मोठी कठीण परिस्थिती होईल, पण तशी परिस्थिती अर्जुनाची झाली. आणि अर्जुन म्हणायला लागला की मी यांच्याबरोबर युद्ध करायला तयार नाही. यद राज्य सुख लोभेन, राज्य आणि सुख याच्या लोभानी मी यांच्याबरोबर लढायला तयार नाही. आणि इथपर्यंत जी गोष्ट असते ती गोष्ट सर्वसामान्य साधारण अशीच असते, अशीच होती, जी तुमच्या आमच्या जीवनामध्ये नित्य घडते तशीच होती. जसं भावाशी मतभेद, संपत्तीवरून वाटणी, अनेक वेळेला संघर्षाचे प्रसंग, जे जवळचे आहेत त्यांच्याशी देखील संघर्षाचे प्रसंग, या सर्वसाधारण अशा सर्वांच्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या गोष्टी होत्या. तो त्याचं समर्थन मात्र पंडितासारखा करत होता. भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले की अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. ज्याच्याविषयी शोक करू नये त्याच्याविषयी खरं म्हणजे तू शोक करतो आहेस, आणि वर तू प्रज्ञावाद जसा असतो तशा प्रकारे वाद करतो आहेस, बोलतो आहेस, भाषण करतो आहेस. प्रज्ञा हा एक विशेष शब्द आहे. बुद्धी जेव्हा शुद्ध होते, अग्र होते, तेव्हा ती प्रज्ञा या भूमिकेला प्राप्त होते. तर तू बोलतो आहेस मोठ्या तत्वज्ञानासारखा, तत्वज्ञ जसा बोलेल तसा, पण तत्वज्ञ जे बोलेल तसं तू बोलत नाहीयेस. तू ज्याच्याविषयी शोक करू नये त्याच्याविषयी शोक करतोयस आणि तत्वज्ञानाचा आवडतोयस. याच कारण जे गेलेले आहेत गतासून अगतासूंश्च, जे गेलेले नाहीत ते, जे गेलेले आहेत त्यांच्या संबंधी असा शोक करत नाहीत, याचं कारण प्रज्ञावाद करणारा पंडित असं जाणून असतो की आत्म्याला मृत्यू नाही. अर्जुनाच्या या सर्व कथनामध्ये विचार दोष जे होते ते म्हणजे मी मारणार आहे आणि हे मरणारे आहेत. आत्मा अमर आहे, अशा प्रकारचं शास्त्रीय शिक्षण राजकुमार होता, कित्येक ऋषींच्या सान्निध्यात आलेला होता, हे सर्व विसरून तो बोलत होता। तसंच कर्म करत असताना कर्म हे फळासाठी करायचं नसतं ही गोष्ट तो विसरून गेलेला होता। आपण जणू राज्याकरता म्हणून सुखाकरता म्हणून युद्धाला प्रवृत्त झालेले आहोत अशी भूमिका अर्जुनाची झालेली होती। एका नैसर्गिक न्यायाने हे युद्ध आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे याची जाणीव विसरून क्षणभर भ्रमित असा झालेला होता की आपण राज्याकरता युद्ध करतो आहोत। त्यामुळे आत्म्याचं अमरत्व स्वधर्म कर्म जे आहे त्याचं अवश्यमेव करणीयत्व ते कधीही चुकत नाही। आपल्याला अप्रिय असेल तरी आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं करायलाच पाहिजे ही गोष्ट तो विसरून गेलेला होता। आणि तिसरी म्हणजे मी करेन असं म्हणत होता, जसं त्यांनी केल्यानेच सर्व काही होणार होत। अशा प्रकारे काही तत्वज्ञानात्मक असं बोलल्यामुळं भगवंतांनी अर्जुनाचा हा जो विषाद होता त्या विषादाला पारमार्थिक उपदेश करून योगाचं स्वरूप दिलं। अर्जुनाचा विषाद देखील योग होऊन गेला। आपला विषाद कधी योग होत नाही। आपण मृत्यू पाहतो, विषाद होतो, पण तो विषाद आपल्याला योगामध्ये घेऊन जात नाही। फार तर 10 दिवस पूजा करू नका वगैरे म्हणजे योगापासून परावृत्तच। विचारायला जातात गुरुजींकडे की असं असं झालंय आता किती दिवस पूजा करायची नाही सांगा, म्हणजे त्या देवाचा अजून कोप नको, जणू काही असं वाटावं की आता पूजा केली तर देव केवढा भडकेल संतापे। आपला विषाद देखील आपल्याला कुठं जाग करत नाही। अर्जुनाच्या विषादाचा योग झाला। संघर्ष तर स्वजनांशी आपला देखील होतो, पण या संघर्षातून आपण परावृत्त होत नाही स्वजनांपासून, मनानी बुद्धीनी। आपलं अधिक गुंतणं जे असतं ते गुंतणं अधिकच वाढत जातं, आग्रह वाढत जातो, अहंकार वाढत जातो, कित्येक गोष्टी वाढत जातात। विषाद हा योग बनू शकत नाही। आपल्यालाही कधी कधी प्रश्न पडतो की आपण जो उद्योग करतो आहे, नोकरी करतो आहे, त्या नोकरी उद्योगाचा मूळ उद्देश काय। या दुविधेमध्ये आपण देखील अनेकदा असतो। आणि अर्जुन जसं यद राज्य सुख लोभेन असं म्हणत होता तसं आपला देखील, म्हणजे साधकाचा, इतरांचं मी बोलत नाहीये, पण साधकांचा नोकरी उद्योग व्यवसाय हा अधिक संपत्ती कशी गोळा करता येईल याकरता सर्व अंगांनी प्रवृत्त झालेला असा दिसतो। आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आत्मप्राप्ती आहे हे विसरून याच्या अधिष्ठानावर त्याचा उद्योग व्यवसाय धंदा चाललेला नसतो। तर उद्योग व्यवसाय धंदा चाललेला असताना तो भगवंताला पूर्ण विसरून गेलेला असतो, त्याच्या जीवनातला योग पूर्ण नाहीसा झालेला असतो। भगवंत अर्जुनाला म्हणून जागे करायला सुरुवात करतात। ती मोठी रोचक गोष्ट दुसऱ्या अध्यायात आलेली आहे। अर्जुनाचा जो विषाद होता तो विषाद जसा पाहण्यासारखा आहे, अनुभवण्यासारखा आहे, जेव्हा जेव्हा कधी मी करतो असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा तेव्हा खरं म्हणजे भगवंतांच्या उपदेशाच्या अंगाने भगवद्गीता आपल्या जीवनात यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा फळाकरता केवळ फळाकडे दृष्टी ठेवून कर्म करायचं असा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो तेव्हा तेव्हा खरं म्हणजे भगवंतांचा उपदेश अर्जुनाकरता केलेला आपल्याही डोळ्यासमोर यायला पाहिजे. निमित्त करूनी पार्था ते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. पार्थाला तर निमित्त केलेलं आहे. अर्जुनम निमित्तीकृत्य भगवान वासुदेवाहा आह. वासुदेव कृष्ण बोलले आपल्याला ते आठवायला पाहिजे कुठेतरी. जेव्हा कधी मृत्यू घडेल तेव्हा आत्मा अविनाशी आहे हे तत्वतः जेव्हा आपण विसरून जाऊ प्रेमानी व्यक्तीच्या प्रेमानी आपल्या डोळ्यात पाणी येऊ शकेल पण आपला बोध जेव्हा पार डावाडौल होऊन जाईल पार इकडचा तिकडे होऊन जाईल तेव्हा भगवंतांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये यायला हवा याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि जेव्हा स्वजनांच्या बाबत असं होईल तेव्हा शक्य आहे की साधक असाल तरी देखील तुम्हाला मृत्यू थरका पुडवेल आजारपण देखील थरका पुडवेल जवळच्या लोकांचं. कारण हा आता जाणार ना अर्जुनाचा तोच प्रश्न होता. आणि त्या प्रश्नांना उत्तर द्यायला भगवंतांनी अतिशय मानस शास्त्रज्ञ जशा प्रकारे मन जाणून उत्तर देईल तशा प्रकारे सुरुवात केली. भगवद्गीतेत वर्णन आहे की भगवंत हसले प्रथम. आणि म्हणाले की हे काय तू तुझ्या मनामध्ये घेतलेलं आहेस. आणि भगवंतांनी अर्जुनाला त्यांनी जे तत्वज्ञानासारखे प्रश्न उपस्थित केलेले होते ते लक्षात घेऊन तत्वज्ञानाच्या अंगानेच उत्तर द्यायला देखील सुरुवात केली. देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरा तत्र न मुह्यती. जे धीर पुरुष असतात ते याबाबत मोहित होत नाहीत. तू तर मोहित झाल्यासारखा दिसतोस. एका दशेतून दुसऱ्या दशेत जाताना काय वाईट वाटतं. जन्म झाल्यानंतर तो कुमार होतो तेव्हा काय माणूस गडबडून जातो पाहणारा. आणि कुमार होतो तो तरुण जेव्हा होतो तेव्हा मोठी गडबड उडते पाहणाऱ्यांची उलट आनंद होत असतो. आणि मग क्रमानी जसं म्हातारपण यावं तसं त्याच क्रमानी मृत्यू आहे हे जाणून जे धीर पुरुष आहेत ते गडबडून जात नाहीत. आत्म्याचं वर्णन भगवंतांनी केलं की आत्मा हा नित्य अज अजहा नित्यहा शाश्वतहा अयम पुराणहा न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर जरी मारलं गेलं तरी तो मारला जात नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. पुन्हा नवीन देह देखील अरे प्राप्त होतो. हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठावा आहे. हा आत्मा तर्काने जाणला जात नाही याच्या भेटीसाठी ध्यान देखील उत्कंठा पूर्ण असं असत। हा नित्य आहे, अज आहे, अमर आहे, शाश्वत आहे। अक्लेद्योयम अदाह्योयम हा कालवला जात नाही, हा जाळला जात नाही। अशोच्यैवच तो सुकवला जात नाही। अशा प्रकारे आत्म्याचं वर्णन केल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे अशा प्रकारे आत्मा जाणणारे जे असतात ते सहजच कर्म, कर्मांची फळं आपला स्वतःचा देह याबाबत अनासक्त असतात आणि कर्म करत असतात। म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञान आहे, आत्मविषयक ज्ञान ज्याला झालेलं आहे, त्याच्या ठिकाणी अशा प्रकारे अहं कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व टाकून कर्म करण्याची युक्ती ही इनबिल्टच असते। जसं तुम्ही रेफ्रिजरेटर घ्यायला जाता, टीव्ही घ्यायला जाता आणि जर विचारलं की आता व्होल्टेज स्टॅबिलायझर वगैरे याच्याकरता काही घ्यायला पाहिजे का, तर तुम्हाला विक्रेता सांगतो की इनबिल्टच आहे, आता घ्यायची गरज नाही, त्याच्यामध्येच आहे। व्होल्टेज वाढलं कमी झालं तरी देखील ते स्टॅबिलाइज तिथंच होईल। तसं जो अशा प्रकारे आत्म्याला जाणतो त्याच्या आतच हे ज्ञान आहे कर्म करण्याचं। अशा प्रकारे कर्मयोगाबद्दल देखील गोष्ट भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानाच्या बरोबरच दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली। कर्मणी एव अधिकारा हते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः माते संगाः तू अकर्मणी। कर्मामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये नाही आहे, पण तू तो ठेवू नकोस। फळ हेतूनी तू कर्म करणारा होऊ नकोस, कारण याच गोष्टी नेमक्या देहबुद्धी वाढवतात। आत्म्याचं आत्म्यामध्ये राहणारं असं जर जीवन जगायचं असेल तर अशा प्रकारे जगता येणार नाही। आणि एवढं सांगून दुसऱ्या अध्यायातला अजून एक तिसरं जे अधिकरण आलं ते म्हणजे अशा प्रकारे ज्ञान ज्याच्याला ज्याच्या बुद्धीमध्ये स्थिर झालेलं आहे आणि ज्ञान स्थिर झाल्यानंतर ज्या प्रकारे कर्म करायची त्याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी अंतर्भूतच आहे, असा पुरुष कशा रीतीने जगात चालतो, बोलतो, वागतो, त्याची बुद्धी स्थिर असते म्हणजे काय असतं? कोणी म्हणेल उद्या की माझी बुद्धी स्थित झालेली आहे, स्थिर झालेली आहे, याचं कारण मी आत्मा जाणतो हे तुम्हाला कसं करणार? मी आत्म्यामध्ये रममाण आहे असं जर मी म्हटलो तर तुम्ही मला ओळखणार कसं? आणि जर मी म्हणायला लागलो की कर्म करताना खरंच माझी फळाकडे दृष्टी नसते तर तुम्ही ते मानायचं कसं? कोणीही उद्या म्हणू शकेल। म्हणून अर्जुनाने देखील नेमका प्रश्न विचारला की असा जो स्थित झालेला असा पुरुष आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असा जो पुरुष आहे, तर तो मग इतरांसारखाच बोलतो समजायचं की आणि काही वेगळ्या प्रकारे बोलतो? तो इतरांसारखा चार चौघांसारखाच बसतो की त्याचं बसणं काही वेगळं असतं? तो जेव्हा विहार करतो, फिरतो, तेव्हा इतरांसारखाच का आणि काही वेगळ्या पद्धतीने? असा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला। स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव। स्थितधीही किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम। हा स्थित प्रज्ञ तुम्ही जो सांगता त्याला आम्ही ओळखायचं कसा? कोणाला तसं म्हणायचं? स्थित धीही किम प्रभाषेत, तो कसा बोलतो? ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे तोही बोलतो, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा नोहे नवल देखे। तो बसतो कसा? बसतो तो कशी हालचाल करतो? व्रजेत किम? भगवंत असं म्हणाले की अंतर्लक्षणाने प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना हा तुष्टा हा स्थित प्रज्ञ हा तदोच्यते। तो बोलतो, तो बसतो, तो फिरतो, पण मनोगत असणाऱ्या सर्व कामना टाकून तो बसतो, बोलतो, फिरतो, सगळं करतो, आणि तो बाहेर संतुष्ट होताना दिसायच्या ऐवजी आत तुष्ट पावलेला असतो। आत्मनी एव आत्मना हा तुष्ट। जर बाहेर रमत असेल तर स्थितप्रज्ञ आहे की नाही हे तुझं तू बघून घे कंसात। तो आत तुष्ट झालेला असा दिसला पाहिजे, त्याची तुष्टी बाहेर अवलंबून नसली पाहिजे, तो आत आत्म्यामध्येच संतुष्ट असा असला पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं। आत्मनी एव आत्मना हा तुष्ट। त्याचं समाधान हे बाहेर कुठं अवलंबून नसलं पाहिजे। बाहेरचं समाधान जे आहे तर ते देखील इंद्रियांवर अवलंबून असतं। समाधान तसं बाहेर कुठंच नाहीये, पण बाहेर जे विषय आहेत त्या विषयांची आणि इंद्रियांची गाठ झाली, गाठ पडली की समाधान होतं। सार्वत्रिक अनुभव आहे, सर्वांचा अनुभव आहे। अशा समाधानामध्ये तो अतिरमून राहत नाही, त्याच्याऐवजी आतल्या समाधानामध्ये तो रमून राहतो। तो कामना सोडतो आणि आत रमून राहतो। आणि मग तो दुःखाच्या वेळेला उद्वेग पावत नाही, सुखाच्या वेळेला त्याची स्पृहा वाढत नाही, अथवा काही कामना निर्माण झाल्याच त्याच्या ठिकाणी तर त्यांनी तो वाहून जात नाही। नाभिनंदंती न द्वेष्टी किंवा इंद्रिय आवरतो, पण खरा रस मात्र आत्मदर्शनानेच नाहीसा होतो कामनांविषयी, आणि तो स्थिर बुद्धीचा असा होऊन जातो। आणि भगवंतांनी सांगितलं की विहाय कामान यस सर्वान उमांश्चरती निस्पृहः। सर्व कामना सोडून आणि निस्पृह होऊन निर्ममो निरहंकारः स्थितप्रज्ञः तदोच्यते, तो ममत्वरहित होतो, अहंकाररहित होतो। अर्जुनाचे जे प्रश्न आहेत तीच ही उत्तर आहेत। विहाय कामान यस सर्वान उमांश्चरती निस्पृहः। तू बुद्धीच्या स्थैर्याविषयी बोलत होतास, प्रश्न विचारत होतास, आणि ज्या मूळ गोष्टीवरून प्रश्न विचारत होतास तिथं बुद्धीचं अस्थैर्य होतं, तिथं कामना होत्या। जे स्वगोत्र स्वतःचे स्वजन आहेत त्यांच्याविषयी कामना होत्या। जो स्थितप्रज्ञ आहे तो कामना सोडून सर्व व्यवहार करतो, तसंच तो निस्पृह देखील असतो। त्यांनी स्पृहा देखील टाकून दिलेली असते, सोडून दिलेली असते। विनोबा असं म्हणतात की सर्व कामना सोडल्यानंतर स्पृहा देखील सोडतो, असं पुन्हा एकदा का बरं सांगितलं? कारण कामनांमध्येच स्पृहा देखील आल्या। पण ते असं म्हणतात की कामना सोडतो म्हणजे इंद्रियांच्या सर्व कामना सोडतो, तरी देखील एक कामना शिल्लक राहील, एक इच्छा शिल्लक राहील, ती म्हणजे जगण्याविषयीची इच्छा। ती देखील देहभावावरच अवलंबून आहे. जिजीविषा असं ज्याला म्हणतात किंवा क्वचित विकारजन्य अशा वेळेला मुमूर्षा देखील आढळून येते. माणसं आत्महत्या करतात. ही जी जगण्याविषयीची इच्छा आहे ती विशेष इच्छा धरलेली आहे म्हणून ती कामनांच्या बरोबर न मोजता अजून एकदा शब्दांनी वेगळी मोजली असं विनोबा सांगतात की सगळ्या कामना सोडेल मनुष्य एक वेळ पण मी देहानी असावा असं तर त्याला वाटेल. म्हणजे मी नसावं असं त्याला वाटेल का? उभय इच्छा त्यांनी सोडून दिलेली आहे, जगण्याची खास करून आणि मृत्यूची देखील. आपला देहच त्यांनी यदृच्छेवर सोडलेला आहे, भगवंताच्या इच्छेवर सोडलेला आहे. त्याची इच्छा असेल तोपर्यंत राहील, त्याची इच्छा गेला की गेली, नसेल तेव्हा जाईल. याच्यात देखील अर्जुनाच्या प्रश्नाची बीजे आहेत. जगण्याची इच्छा आणि मृत्यूची इच्छा, जगवण्याची इच्छा आणि मारण्याची इच्छा, या दोन्ही इच्छांशी जो स्थितप्रज्ञ आहे त्यांनी फारकत घेतलेली असते. अशा प्रकारे सगळ्या कामना सोडून आणि स्पृहा देखील सोडून, देहाच्या अंगाने असावं टिकावं अशी विशेष इच्छा देखील सोडून, विहाय कामान या सर्वान उमाश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकाराहा. आणि याच्यासाठी काय व्हायला पाहिजे तर ममत्व सोडायला पाहिजे. हे निर्ममो या शब्दात देखील अर्जुनाचे प्रश्न आहेत सगळे, ज्या प्रश्नांनी भगवद्गीता सुरू झाली. निरहंकाराहा अर्जुनाचे प्रश्न आहेत, कारण कुठेतरी अहंकारजन्य आणि मोहजनित असं वर्तन होतं ज्याच्यातून भगवद्गीतेचा उपदेश सुरू झाला. अशा प्रकारे अर्जुनाचा विषाद आणि त्या विषादाला भगवंतांनी दिलेलं योगाचं असं स्वरूप, तो विषाद देखील सुधारून घेऊन त्याला परमात्म्याकडे नेणं हे काम भगवंतांनी केलं. आणि त्याच्यानंतर जो दुसरा अध्याय झाला, सांख्य योग असं ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये मुख्यतः आत्मविषयक तत्वज्ञान, कर्मविषयक तत्वज्ञान आणि स्थितप्रज्ञ ही तीन महत्वाचे विषय आले. आणि खरं म्हणजे भगवंतांना जे सांगायचं होतं ते इथं सगळं सांगून संपलं. पण अर्जुनाच्या समजाप्रमाणे अर्जुन पुढे जाणार असं असल्यामुळं पुढे 18 अध्याय भगवद्गीता चालू राहिली. भगवद्गीतेचा हा 17वा अध्याय आणि अत्यंत महत्वाचं अधिकरण ज्याचा आपण उच्चार केला तिथपर्यंत या भगवद्गीतेचा प्रवास कसा झाला हे आपण पाहणार आहोत. त्याच्यात हे पहिले दोन अध्याय आपण पाहिले, मग तिसरा अध्याय कसा आला, चौथा अध्याय कसा आला, अशी ही मोठी रोचक कथा आपण पाहणार आहोत. पण या आपल्या पाहण्याचा संबंध या श्लोकांशी आहे म्हणून आपण पाहणार आहोत, कारण हे श्लोक एकदम निरूपण करायला योग्य असे नाहीत. इथपर्यंत भगवद्गीतेने फार मोठा पल्ला गाठलेला आहे असं असल्यामुळं नामस्मरणाच्या संदर्भामध्ये नामाचा विनियोग कसा असावा, ओम तत्सत या शब्दांचा, हे सांगताना सगळं तत्वज्ञान भगवंतांनी पूर्ण केलेलं आहे. ते तत्वज्ञान थोडक्यात काय आहे हे पाहिलं म्हणजे मग हे श्लोक नीट समजतील. म्हणून आपण आता या स्थितीमध्ये याचा आढावा घेणार आहोत. गेले नंतरचे काही रविवार आपलं हे आढावा घेण्याचं काम चालेल. त्यांनी देखील एक सगळाच व्ह्यू, ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात, तसा यायला मदत देखील होईल. तीच गोष्ट पुणे पुण्याच्या रस्त्यांवरून फिरून पाहणं, प्रत्येक रस्त्यावरून फिरून पाहणं आणि वरून पाहणं याच्यात फरक आहे. वरून तुम्हाला एकाच वेळेला सगळे रस्ते दिसतात, जसं पर्वतीवर जाऊन पुणे पाहणं किंवा आत्ताच्या काळात विमानातून पुणे पाहणं एकदमच सगळं जसं दिसतं, तसं काही प्रवचनांमध्ये एकदम सगळी भगवद्गीता आपण पाहू की ज्यामुळं या श्लोकांना आता आपण 17व्या अध्यायातले जे उच्चारले त्याला इतकं महत्व का, हे तरी मग त्याचं निरूपण आहे ते सोपं जाईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव.